लूक अध्याय 16. येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला,
एक श्रीमंत मनुष्य होता, त्याचा एक कारभारी होता. हा कारभारी तुमचे पैसे उधळतो असे त्या श्रीमंत माणसाला सांगण्यात आले. म्हणून त्या श्रीमंत मनुष्याने कारभाराला आत बोलावले आणि म्हणाला, हे मी तुझ्याविषयी काय ऐकत आहे? तुझ्या कारभाराचा हिशेब दे, कारण यापुढे कारभारी म्हणून तुला राहता येणार नाही. तेव्हा कारभारी स्वतःशी म्हणाला, मी काय करू? माझे मालक माझे कारभाराचे काम काढून घेत आहेत. शेतात कष्ट करण्या इतका मी बळकट नाही व भीक मागण्याची मला लाज वाटते. मी काय करावे हे मला माहीत आहे, यासाठी की जेव्हा मला कारभाराच्या कामावरून काढून टाकतील, लोक मला त्यांच्या घरांमध्ये घेतील. मग त्याने त्याच्या मालकाच्या प्रत्येक कर्जदाराला बोलावले. पहिल्याला तो म्हणाला, तू माझ्या मालकाचे किती देणे लागतोस? तो म्हणाला, 4,000 लिटर जैतून तेल. मग तो त्याला म्हणाला, तुझी पावती घे बघू, खाली बस आणि लवकर त्यावर 2,000 लिटर लिही. मग दुसऱ्याला तो म्हणाला, आणि तुझे किती देणे आहे? तो म्हणाला, 30,000 किलो गहू. तो त्याला म्हणाला, तुझी हिशेबाची पावती घे व त्यावर 25,000 किलो लिही. आणि मालकाने त्या अप्रामाणिक कारभाऱ्याची प्रशंसा केली, कारण तो धूर्तपणे वागला होता. या जगाचे पुत्र त्यांच्या सारख्यांशी वागतात, प्रकाशाच्या पुत्रांपेक्षा अधिक धूर्ततेने वागतात. मी तुम्हाला सांगतो, तुमच्यासाठी तुमच्या ऐहिक संपत्तीने मित्र मिळवा, यासाठी की जेव्हा ते संपेल तेव्हा ते तुमचे आनंद काळच्या घरात स्वागत करतील. ज्या कोणावर थोडा विश्वास ठेवणे शक्य आहे त्याच्यावर जास्त विश्वास ठेवला जाण्याची शक्यता आहे, व जो कुणी थोडक्याविषयी अविश्वासू आहे तो अधिकाविषयी सुद्धा अविश्वासू आहे. म्हणून जर तुम्ही ऐहिक संपत्तीविषयी विश्वासू नाही, तर मग खऱ्या संपत्तीविषयी तुमच्यावर कोण विश्वास ठेवील? जे दुसऱ्याचे आहे त्याविषयी तुम्ही विश्वासू नसाल तर जे तुमचे आहे ते तुम्हास कोण देईल? कोणत्याही नौकराला 2 मालकांची सेवा करता येत नाही. एकाचा तो द्वेष करील व दुसऱ्यावर तो प्रेम करील, किंवा एकाशी तो प्रामाणिक राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही एकाच वेळी देवाची व पैशाची सेवा करू शकणार नाही.
मग जे परुषी धनलोभी होते त्यांनी हे सर्व ऐकले व त्यांनी त्याचा उपहास केला. तो त्यांना म्हणाला,
तुम्ही स्वतःला लोकांसमोर नीतिमान म्हणून मिरवता दाखविता, पण देव तुमचे अंतकरणे ओळखतो. जे लोकांना महत्वाचे वाटते ते देवाच्या दृष्टीने टाकाऊ आहे. नियमशास्त्र व संदेष्टे योहानापर्यंत होते, तेव्हापासून देवाच्या राज्याची सुवार्ता गाजविली जात आहे व प्रत्येक जण त्यात घुसण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहे. एकेवेळी आकाश व पृथ्वी नाहीशी होणे शक्य होईल, पण नियमशास्त्राचा एक काना मात्राही नाहीसा होणार नाही. जो कोणी आपल्या पत्नीस सुटपत्र देतो व दुसरी बरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो. आणि जो कोणी एखाद्या स्त्रीशी जिला तिच्या पतीने टाकलेले आहे तिच्याशी लग्न करतो तो व्यभिचार करतो. एक मनुष्य होता, तो श्रीमंत होता. तो जांभळी आणि तलमोस्त्री घालीत असे. प्रत्येक दिवस तो ऐशा आरामात घालवीत असे. त्याच्या फाटकाजवळ लाजार नावाचा एक गरीब मनुष्य पडून होता. त्याच्या अंगावर फोड भरलेले होते. त्या श्रीमंत मनुष्याच्या टेबलावरून खाली पडलेले असेल ते खाण्याचे तो आतुरतेने वाट पाही. कुत्री देखील येऊन त्याचे फोड चाटीत असत. मग असे झाले की तो गरीब मनुष्य मरण पावला व देवदूतांनी त्याला अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवले. नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्याला पुरले गेले. आणि अधोलोकात जेथे तो श्रीमंत मनुष्य यातना भोगीत होता तेथून त्याने वर पाहिले व दूरवर असलेल्या अब्राहमाला पाहिले आणि लाजाराला त्याच्या शेजारी पाहिले. तो मोठ्याने ओरडला, पित्या अब्राहमा, माझ्यावर दया कर आणि लाजाराला पाठव, यासाठी की तो बोटाचे टोक पाण्यात बुडून माझी जीभ थंड करील, कारण या अग्नीत मी भयंकर वेदना सहन करीत आहे. परंतु अब्राहम म्हणाला, माझ्या मुला, लक्षात ठेव की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या तशा लाजाराला वाईट गोष्टी मिळाल्या. पण आता येथे तो समाधानात आहे व तू दुःखात आहेस. आणि या सगळ्याशिवाय तुमच्या व आमच्यामध्ये एक मोठी दरी ठेवलेली आहे, यासाठी की इथून तुमच्याकडे ज्यांना जायचे आहे त्यांना जाता येऊ नये व तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येता येऊ नये. तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, मग तुला मी विनंती करतो की पित्या, लाजराला माझ्या पित्याच्या घरी पाठव, कारण मला 5 भाऊ आहेत, त्याला त्यांना तरी सावध करू दे, म्हणजे ते तरी या यातनेच्या ठिकाणी येणार नाहीत. पण अब्राहम म्हणाला, त्यांच्याजवळ मोशे आणि संदेष्टे आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे. तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, नाही पित्या अब्राहमा, मेलेल्यातील कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील. अब्राहम त्याला म्हणाला, जर ते मोशेचे आणि संदेष्ट्यांचे ऐकत नाहीत तर मेलेल्यातून जर कोणी उठला तर त्यांची खात्री होणार नाही.